नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज चैत्र शुक्लादी, उगादी, गुडी पाडवो, चेतीचंद, नवरेह आणि साजिबू चेराओबा या उत्सवाच्या आदल्या दिसा देशातल्या नागरिकांक परबी दिली. या उत्सवान भारतातल्या विंगड विंगड समाजामधी मोग वाढतलो आणि नागरिकांच्या जीवितांत सुख समृद्धी आणि बरेपण वाढतले अशी आस्त राष्ट्रपती मुर्मू हांणी आपल्या संदेशान उक्तयला. राज्यसभेन आयज 20 राज्यातल्या 59 सदस्यांक निरोप दिलो, तातूंत 9 बायलांचो आसपाव आसलो. या निरोप सुवाळ्यावर उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसदीय लोकशाय खातीर तांचे योगदान सदांच याद उरतले अशें सांगला.
जिनके जीवन का आगे से अभी संसदीय कार्य प्रणाली में गई.
राजकारणात केन्नाच फुल स्टॉप ना. तांचे अणभव आणि राष्ट्राक ताणी दिल्ले योगदान सदांच अमूल्य उरतले असे प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे. या निवृत्त सदस्यांनी सभागाराच्या कामात अतुलनीय योगदान दिला असे ताणी पुढे सांगला. लोकसभेन एक राष्ट्र एक वेचणूक विधेयकाची तपासणी करपी जोड संसदीय समितीचो कार्यकाळ 2026 वर्षाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमाण्या सप्तकाच्या पहिल्या दिसा मेरेन वाढयला. लोकसभा आणि विधानसभा खातीर एकाच वेळार वेचणूक घेवपाचो प्रस्ताव या विधेयकान आसा. समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी संविधान दुरुस्ती विधेयक 2024 आणि संघराज्य कायदे दुरुस्ती विधेयक 2024 हांच्या विषयी जोड समितीचो कार्यकाळ वाढवपाचो प्रस्ताव मांडलो आणि तो सभागरान आवाजी मतदानान संमत केलो. 6G मोबाईल नेटवर्का खातीर मानक थारोवपाचे दिकेन भारत वावुरता असे संचरण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आयज सांगले. नवे दिल्लीन 6G मानकीकरणाविषयीच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उक्तावणा अधिवेशनात उलप करताना ताणी सांगले की हे कार्यशाळेवरवी या मळार टिकून आणि स्पष्ट परिणाम मेळटले. जम्मू काश्मीरात व्हाईट नाईट फोरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल पीके मिश्रा हांणी नियंत्रण रेषेचेर म्हळ्यार एलओपीचेर तैनात सैनिकां वांगडा संवाद साधलो. या वेळार संरक्षण व्यवस्था घटमूट करपा खातीर आणि लष्करी कारवायांची परिणामकता वाढवपा खातीर घेतिल्ल्या उपायांची माहिती तांका दिली. देशान चालू आशिल्ल्या उष्णताय लारा उपरांत नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल म्हळ्यार एनडीसीन नागरिकां खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. प्रवाशांची सुरक्षितता वाढवपा खातीर वंदे भारत रेल्वेन जायत्यो प्रगत सुरक्षेच्यो सुविधा दिल्यात असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. कच्च्या तेलाची उपलब्धता सामान्य असा आणि शुद्धीकरण कारखाने पुराय क्षमतेन काम करतात असे आश्वासन सरकारन दिला. अस्तंत आशियातल्या हालीच घडणुकांविषयी नवी दिल्लीन जाल्ले अंतर मंत्रालयीन बसकेन पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी ही माहिती दिली.
Retail outlets per fully dry out reported readiness or petrol pumps per adequate stocks petrol or diesel ke available hai. Natural gas ke sambandh mein jaisa ki aap jante hain PNG or CNG for transport 100% without any cut consumers ko available karaya ja raha hai.
खेळ. ऑर्लिन्स मास्टर बॅडमिंटन सर्तीन आयुष शेट्टी दादल्याच्या एकेरी सर्तीन 16 फेरियेन पावला. फ्रान्सातल्या पॅलेस डे स्पोर्ट्स हांगा आयज सांजे वेळार जाल्ल्या राऊंड ऑफ 32 मॅचीन आयुषान एकल्याक हारयलो. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि विदर्भ या वाठारांनी ऑरेंज अलर्ट जारी करून गारांच्या वादळा वांगडा वादळी वारे येवपाची शिटकावणी दिल्या. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र आयकयात सकाळी 8:40 मिनिटांचेर. नमस्कार.